नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। केंद्रीय अर्थसंकल्पात उत्पादकता, रोजगार, सामाजिक न्यायासह बदलत्या काळानुरूप सुधारणेला प्राधान्य। पगारदारांसाठी मानक वजावटीची मर्यादा 75,000 रुपये तर कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी 25,000 रुपये। महाराष्ट्रासाठी सुमारे 7,545 कोटी रुपयांची तरतूद तर राज्याला सापत्न वागणूक दिल्याची विरोधी पक्षांची टीका। आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान तसंच अपघाती मृत्यूसाठी 10 लाख, अपंगत्वासाठी 5 लाख रुपये देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। आणि महिला आशिया टी20 क्रिकेट स्पर्धेत नेपाळचा पराभव करत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल। आता सविस्तर बातम्या। आयकरदात्यांना दिलासा, उद्योग क्षेत्राला चालना, धार्मिक पर्यटनाचा विकास आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारा चालू आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत सादर केला। उत्पादकता, रोजगार, सामाजिक न्याय, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा, नवोन्मेष आणि बदलत्या काळानुरूप सुधारणा या 9 प्राधान्यक्रमांवर हा अर्थसंकल्प आधारलेला आहे। या अर्थसंकल्पात पगारदारांसाठी स्टँडर्ड डिडक्शन, मानक वजावटीची मर्यादा 75,000 रुपये तर कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी 25,000 रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे। वार्षिक 3 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलं असून 3 लाखापासून 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5%, 7 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत 10%, 10 लाख ते 12 लाख रुपयांपर्यंत 15%, 12 लाख ते 15 लाख रुपयांपर्यंत 20%, तर 15 लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्नावर 30% आयकर आकारला जाणार आहे। नव्या कर विवरण पद्धतीनं कर मूल्यांकनासाठी या तरतुदी लागू असणार आहेत। या बदलांमुळे पगारदारांच्या आयकरात 17,500 रुपये बचत होणार असून 4 कोटीहून अधिक पगारदारांना याचा लाभ होणार आहे। या अर्थसंकल्पात कर्करोगावरची 3 औषधं तसंच वैद्यकीय उपकरणांवरचं सीमाशुल्क माफ करण्यात आलं असून मोबाईल फोन तसंच इलेक्ट्रिक वाहनांचे सुटे भाग, चामड्याच्या वस्तू, अणुऊर्जेसाठी लागणारी उपकरणं यासह प्लॅटिनम, सोने, चांदी, तांबे तसंच इतर 25 धातूंवरच्या सीमाशुल्कात कपात तर प्लास्टिक, फ्लेक्स आदीच्या सीमाशुल्कात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे। पीएम आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरं बांधली जाणार असून शहरी भागात गरिबांच्या घरांसाठी 10 लाख कोटी रुपये तर महिला आणि बालिका विकासासाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी 5 योजनांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली। प्रथमच नोकरी शोधणाऱ्यांना कामावर घेण्यास मदत करण्यासाठी नियोक्त्यांना 1 महिन्याचा पगार अनुदान म्हणून दिला जाईल। या योजनेसाठी पात्रता मर्यादा 1 लाख रुपये मासिक वेतन असून योजनेच्या कालावधी 2 वर्षांचा असेल। युवकांसाठी इंटर्नशिप आंतरवासिता योजना सीतारामन यांनी जाहीर केली। यामध्ये पुढच्या 5 वर्षात 500 कंपन्यांमध्ये युवकांना 12 महिने इंटर्नशिपचा अनुभव मिळणार आहे। यासाठी दरमहा 5,000 रुपये विद्यावेतन आणि कार्यकाळ पूर्ण झाल्यावर 6,000 रुपये अर्थसहाय्य केलं जाणार आहे। मुद्रा योजनेत कर्जमर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे। 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिलं जाणार असून अधिक उत्पादन देणारी 32 विविध वाणं तसंच बागायती पिकांसाठी 100 वर नवी वाणं उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं। कृषी क्षेत्राच्या विकासासाठी 1,52,000 कोटी रुपये, ग्रामविकास 2,66,000 कोटी रुपये तर शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी 1,48,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। प्रधानमंत्री जनजाती उन्नत अभियानाची घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आली। या माध्यमातून 63,000 गावातल्या 5 कोटी आदिवासी बांधवांना लाभ होणार आहे। हा अर्थसंकल्प समाजाच्या सर्व घटकांना सशक्त करणारा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। यामुळे आर्थिक विकासाला नवी गती मिळेल आणि या गतीत सातत्य राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। उद्योग तसंच वाणिज्य क्षेत्रात कार्यरत भारतीय उद्योग महासंघ सीआयआय, भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ फिक्की, एसोचॅम आदी संस्थांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा अर्थसंकल्प विकसित भारत संकल्पनेला बळ देणारा असल्याचं तर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास आणि अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा लोककल्याणकारी अर्थसंकल्प असल्याचं नमूद केलं। विरोधी पक्षांनी मात्र अर्थसंकल्पावर टीका केली आहे। देशाला सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या हातावर केंद्र सरकारनं तुरी दिल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत केंद्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिल्यामुळेच बिहार आणि आंध्र प्रदेशला भरभरून निधी वाटप केल्याचा आरोप केला। दरम्यान या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी सुमारे 7545 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्राथमिक आढाव्यानुसार यामध्ये विदर्भ आणि तसंच मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पांसाठी 600 कोटी, ग्रामीण रस्ते सुधार 400 कोटी, कृषी प्रकल्पांसाठी 598 कोटी, उद्योग 466 कोटी आदी तरतुदींचा समावेश असून राज्यासाठी यापेक्षा अधिक तरतुदी असतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. या अर्थसंकल्पाचं छत्रपती संभाजीनगर इथले सनदी लेखापाल नंदकिशोर मालपाणी यांनी केलेलं विश्लेषण आज सकाळी 10:45 आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रासंगिक या सदरात ऐकता येणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश पात्रतेसाठीची नीट यूजी परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. यासंदर्भात दाखल अनेक याचिकांवर काल झालेल्या सुनावणीनंतर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं हा निर्णय देताना पेपर फुटीचा तसंच परीक्षा यंत्रणेत त्रुटी असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं निरीक्षण नोंदवलं. फेरपरीक्षा घेतल्यास 23 लाखांहून अधिक परीक्षार्थी तसंच शैक्षणिक कार्यक्रम प्रभावित होण्याची शक्यता न्यायालयानं व्यक्त केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2023 झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत मुलाखतीकरता पात्र उमेदवारांची वैद्यकीय तपासणी छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे आणि नागपूर इथं होणार आहे. उमेदवारांना दिनांक आणि ठिकाण स्वतंत्ररित्या कळवण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसंच गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. अपघाती मृत्यूसाठी 10 लाख रुपये आणि अपंगत्वासाठी 5 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णयही काल घेण्यात आला. दिव्यांग कर्मचाऱ्यांना 30 जून 2016 पदोन्नतीत आरक्षण, शेतीपिकांचं नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणं, राजे यशवंतराव होळकर महामेश योजना यापुढे सुरू ठेवणं आदी निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आले. राज्यातलं पर्जन्यमान आणि सर्व धरणात उपलब्ध पाणीसाठा याचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत घेतला. महसूल खात्याच्या विविध विभागातल्या कर्मचाऱ्यांचा संप काल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आला. विखे पाटील यांनी कर्मचाऱ्यांना संप थांबवण्याचं आवाहन करून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीद्वारे तोडगा काढण्याचे निर्देश दिले. त्यानंतर हा संप मागे घेतल्याचं महसूल संघटनांनी जाहीर केलं. महिला आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेत काल नेपाळचा 82 धावांनी पराभव करत भारतानं उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं आहे. काल श्रीलंकेतल्या दांबुला इथं झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी 3 बाद 178 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला नेपाळचा संघ 20 षटकात 96 धावाच करू शकला. या विजयासह भारतीय संघानं उपांत्य फेरी गाठली आहे. हिंगोली जिल्हा रुग्णालयातल्या बालरोग विभागाला राज्यात पहिला राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. बालरोग विभाग प्रमुख डॉ गोपाळ कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावलेल्या उत्कृष्ट सेवेसाठी हा पुरस्कार मिळाला असून येत्या स्वातंत्र्यदिनी या सर्वांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन मोहिमेअंतर्गत पाली इथल्या जिल्हा परिषद शाळेत काल जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. बालविवाहाविषयी माहिती देण्यासाठी 10-9-8 या चाइल्ड मदत वाहिनीवर संपर्क करावा अशी माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली. सुधारित फौजदारी कायद्यांविषयी जनजागृती करण्यासाठी धाराशिव इथं मल्टीमीडिया प्रदर्शनाला काल प्रारंभ झाला. धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष प्रसाद जोशी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. हे प्रदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीत 2 दिवस चालणार आहे. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड आणि पालम इथं अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांना काल मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचं प्रशिक्षण देण्यात आलं. पालम इथं आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. राखी पौर्णिमेनिमित्त तालुक्यातल्या किमान 50% महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचं आवाहन गुट्टे यांनी केलं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशासकीय यंत्रणांनी मनुष्यबळाची मागणी त्वरित नोंदवावी असं आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी केलं आहे. ते काल या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्रीय अर्थसंकल्पात उत्पादकता, रोजगार, सामाजिक न्यायासह बदलत्या काळानुरूप सुधारणेला प्राधान्य. पगारदारांसाठी मानक वजावटीची मर्यादा 75,000 रुपये तर कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी 25,000 रुपये. महाराष्ट्रासाठी सुमारे 7545 कोटी रुपयांची तरतूद तर राज्याला सापत्न वागणूक दिल्याची विरोधी पक्षांची टीका. आणि महिला आशिया टी20 क्रिकेट स्पर्धेत नेपाळचा पराभव करत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.